हग्गय अध्याय एक. पारसाचा राजा दार्यावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी शिल्तियलाचा मुलगा जरुबाबेल, यहुदाचा राजपाल व यहुसादकाचा मुलगा यहोशवा मुख्य याजक यांच्याकडे हग्गय संदिष्टाच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले ते असे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की आमची येण्याची अजून वेळ आली नाही किंवा परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. आणि परमेश्वराचे वचन हग्गय संदेष्टाच्याद्वारे आले आणि म्हणाले, इकडे हे मंदिर ओसाड पडले असता तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात राहावे असा समय आहे का? आता सैन्याधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. तुम्ही खूप बीज पेरता पण तुमच्या हाती थोडेच पीक लागते. तुम्ही खाता पण ते तुम्हास पुरेसे नसते. तुम्ही पिता पण पिण्याने तुमची तृप्ती होत नाही. तुम्ही कपडे घालता परंतु त्यांनी उब येत नाही. आणि जो मजुरी मिळवतो तो ती छिद्र पडलेल्या पिशवीत घालण्यासाठी कमवतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आपल्या मार्गाकडे लक्ष द्या. पर्वतावर जा, लाकडे आणा आणि माझे मंदिर बांधा. मग मी त्यामध्ये आनंद करीन आणि मी गौरविला जाईल असे परमेश्वर म्हणतो. तुम्ही पुष्कळांची वाट पाहिली परंतु पहा, तुम्ही थोडके घरी आणले तेव्हा मी त्यावर फुंकर मारली हे का? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण माझे घर ओसाड पडले असून प्रत्येक मनुष्य आपापल्या स्वतःच्याच घरात आनंद घेत आहे. यास तो तुमच्यापासून आकाशाने दहिवराला आवरून धरले आहे व भूमीने आपला उपज रोखून धरला आहे. मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर, नव्या द्राक्षरसावर व तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशुवर व तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे. मग शल्तियलाचा मुलगा रोईबाबेल आणि मुख्य याजक यहुसादकाचा मुलगा यहोशवा व उरलेले सर्व लोक यांनी आपला देव परमेश्वर याची वाणी आणि हग्गय संदेष्टाची वचने मानली, कारण आपला देव परमेश्वर याने त्यास पाठवले होते. आणि लोक परमेश्वराच्या मुखाचे भय धरू लागले. मग परमेश्वराचा निरोप या हग्गय यांनी परमेश्वराचा निरोप लोकांस सांगितला आणि म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे. यहुदाचा राजपाल शल्तियलाचा मुलगा जरुबाबेल, मुख्य याजक यहुसादकाचा मुलगा यहोशवा आणि सर्व उरलेल्या लोकांच्या आत्म्याला परमेश्वराने उत्तेजित केले. तेव्हा ते जाऊन आपला देव सेनाधीश परमेश्वर याचे मंदिर बांधण्याच्या कामास लागले. दार्यावेश राजाच्या कारागिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या सहाव्या महिन्याच्या 24व्या दिवशी हे झाले. हग्गय अध्याय 2. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गय संदेशाच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, यहुदाचा राजपाल आणि शल्तियलाचा मुलगा जरुबाबेल आणि मुख्य याजक यहुसादकाचा मुलगा यहोशवा आणि उरलेल्या लोकांशी तू बोल, म्हण, ज्याने हे मंदिर त्यांच्या पहिल्या वैभवात पाहिले असा कोण तुम्हामध्ये उरला आहे? आणि आता तुम्हास हे कसे दिसते? हे तुमच्या नजरेत काहीच नसल्यासारखे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो, आता हे जरुबाबेला बलवान हो आणि हे मुख्य याजका यहुसादकाच्या मुला यहोशवा बलवान हो आणि या देशाच्या सर्व लोकांनो बलवान व्हा असे परमेश्वर म्हणतो आणि काम करा, कारण मी तुम्हाबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही जेव्हा मिस्रातून बाहेर आला तेव्हा जे वचन बोलून मी तुमच्याबरोबर करार स्थापित केला त्याप्रमाणे मी तुम्हा सोबत आहे आणि माझा आत्मा तुमच्यात राहत आहे. घाबरू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हलवून सोडील आणि मी प्रत्येक राष्ट्रांना हलवून सोडीन आणि प्रत्येक राष्ट्र त्यांच्या मौल्यवान वस्तू माझ्याकडे घेऊन येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरून टाकीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटचे वैभव याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठे होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि मी या स्थळास शांती देईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. दार्यावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या 9व्या महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गय संदेशाच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आता तू याचकांना नियमशास्त्राविषयी विचार आणि म्हण, जर कुणी आपल्या वस्त्राच्या पदरातून समर्पित मांस नेतो त्याच्या पदराने भाकरीला किंवा कालवणाला, द्राक्षरस किंवा तेल किंवा इतर अन्नाला स्पर्श झाला तर या सर्व वस्तू पवित्र होतील का? याचकाने उत्तर दिले नाही. मग हग्गय म्हणाला, जर प्रेताला स्पर्श केल्यामुळे कुणी अशुद्ध झालेला यापैकी कशाचाही स्पर्श केला तर तर ते अशुद्ध होईल का? याजक म्हणाले, हो ते सुद्धा अशुद्ध होईल. मग हग्गायने उत्तर दिले आणि म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तसे हे लोक व तसे हे राष्ट्र माझ्यासमोर आहे, तसे त्यांच्या हाताचे प्रत्येक काम आहे, तिथे ते जे अर्पण करतात ते अशुद्ध आहे. तर आता आमच्या पूर्वी परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड ठेवण्याच्या पूर्वीची पद्धत कशी होती याचा विचार करा. त्या दिवसात जर कोणी 20 मापे धान्याच्या राशीजवळ आला तर त्याच्या हाती 10 मापेच लागत. द्राक्षकुंडातून 50 पात्रे भरून काढावयास गेला तर त्यास फक्त 20च मिळत होते. मी तुम्हास आणि तुमच्या हातच्या सर्व कामावर पाठवलेले रोग आणि बुरशी यांनी पिडले, पण तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. आजच्या पूर्वीची स्थिती कशी होती याचा विचार करा. 9व्या महिन्याच्या 24व्या दिवसापासून ज्या दिवशी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या दिवसापासून स्थिती कशी होईल याचा विचार करा. कोठारात अजून बीज आहे काय? द्राक्षवेल, अंजिराचे झाड, डाळिंब आणि जैतून झाड यांनी काही उत्पन्न दिले नाही, पण या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईन. मग महिन्याच्या 24व्या दिवशी हग्गायकडे परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा आले आणि म्हणाले, यहुदाचा राजपाल जरुबाबेलाशी बोल व सांग, मी आकाश आणि पृथ्वी हलवीन, मी राजांचे सिंहासन उलथून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन. मी त्यांच्या रथांना व सारथांना उलथून टाकीन, त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येक जण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी शलतियालाच्या मुला जरुबाबेला माझ्या सेवकाप्रमाणे मी तुला घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी तुला मुद्रांकित अंगठीप्रमाणे करीन, कारण मी तुला निवडले आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.